अध्याय नवा श्लोक चौथा। मया ततम इदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि नचाहं तेष्ववस्थितः। माझे या विस्तारलेपणाचे निनावे हे जगची नोहे आघवे। जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, कि बीजची जाहले तरू अथवा भांगारची अळंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग। हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे वो थिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे। महदादी देहांते ये अशेषे ही भूते, पै माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण। तरी तया फेणा आतू पाहता जेवी जळ न दिसे पंडुसुता, ना तरी स्वप्नींची अनेकता चेईल या नोहिजे। तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ पाही सांगितल या मागा। म्हणनी बोललिया बोलाचा अतिसो, न किजे या लागी हे असो परी मज आतू पैसो तिठी तुझी।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आम्ही मागा हन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणूनिया, आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिही आपणपे करूनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचे जी रूप होऊनी ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशु जेथ बोलिला ऋषिकेशु तेथ अर्जुन सुदंशु म्हणोनी चमत्कारला। ते देखील या कृष्णे जाणीतले मग हासोनी पार्था ते म्हणितले, काई पा चित्त उवाईले ये बोली तुझे। तो अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो, भला जाणीतला जी भावो मानसू माझा। म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करूनी। एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा, तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारखिया अभोळा। इथ आहाती परी काही काळा तो साहोयेवर, म्हणोनी एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा साध्यन तुची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्गू गमला निका तरी काय जाहले आई की जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासीची वानसी काही सांगा वयाची आधीची चित्त मायेचे वरी मिष जाहले पढी अंतयाचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो नेणीजे दृष्टी हरीची वानू जे अमृताची बोतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे हे बहु जे जे जलपी जेल तेथ कथेसी फाकू होईल परी ते स्नेह रूपा न येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वर कवळावा कवणे जो आपुले मान नेणे आपणची वगैरे वगैरे पुढच्या ओळ्या वाचत नाही. हरी हरी. पाचव्या अध्यायाच्या शेवटी जीवनमुक्ताचं लक्षण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. हा पाचव्या अध्यायामध्ये भगवद्गीतेने वर्णन केलेला जो जीवनमुक्त आहे तो कर्मयोगी आणि संन्यासी दोन्हीही एकच आहेत. कर्मयोगी निराळा आणि संन्यासी निराळा अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाही हे अर्जुनाला ठसवल्यानंतर अर्जुनाला भगवंतांनी अशा जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं या अध्यायामध्ये सांगितली. ती 18व्या श्लोकापासून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः इथपासून सुरू झाली. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो अथवा गाय हत्ती पशु आदि शुनी चैव श्वपाके च कुत्रा अथवा चांडाळ पंडिताः समदर्शिनः ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे. पंडित याचा अर्थ पंडा बुद्धीचा शुद्ध बुद्धीचा तर तो सर्वांच्या ठिकाणी सर्वत्र सर्वांच्या अंतर्यामी एक प्रभू भरलेला आहे अशा भावनेनेच सर्वांकडे पाहतो तो समदर्शीन असतो असं जीवनमुक्ताचं लक्षण सांगितलं. इथंच या इहलोकीच इहलोकामध्ये वर्तन करत असतानाच त्यांनी इहलोक जिंकलेला असतो. इहैव तैहि जितः सर्गः संसार जिंकलेला असतो सर्ग जिंकलेला असतो जन्म मरण चक्र जगत असतानाच जिंकलेला असतो. येषाम साम्य स्थितम मनः ज्याचं मन अशा साम्य दृष्टीने युक्त झालेलं आहे असा निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणिते स्थितः कारण ब्रह्म हे निर्दोष आहे आणि सर्वांच्या ठिकाणी समत्वानी वास करतो. आमच्या दृष्टीत अडचण असते. आमच्या दृष्टीत आम्ही गरीब आणि श्रीमंत म्हणून पाहतो. आमच्या दृष्टीत आम्ही उच्चवर्णीय आणि नीचवर्णीय म्हणून पाहतो. आमच्या दृष्टीत अडचण आहे. आमच्या दृष्टीत आम्ही गाढव आणि गाय अशा पद्धतीने पाहतो. आमच्या दृष्टीत आम्ही कावळा आणि भारद्वाज म्हणून पाहतो. भारद्वाजाला वंद्य समजतो. ही आमची दृष्टी आहे. ब्रह्म सर्व ठिकाणी समान आहे. ते निर्दोष आहे. अशा बुद्धीनीचं वर्तन करतो तर तो इहलोकच जगत असतानाच जिंकतो. इहलोकामध्येच शुभाशुभ कल्पना, पाप पुण्य कल्पना या सगळ्या कल्पनांना तो बाजूला सारतो, ओलांडतो. त्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थिर होतं. समत्व हे ब्रह्माचं अव्यवच्छेदक लक्षण आहे, कारण ब्रह्म हे मुळातच निर्दोष आहे. तस्मात ब्रह्मणिते स्थितः, म्हणून तो जिवंत असतानाच ब्रह्मामध्येच राहतो. आचार्यांचं असं झालं की मणिकर्णिका घाटावर आचार्य ध्यानादी स्नान ध्यानादी संध्या आदी कर्म करून चाललेले असताना सकाळची वेळ होती, कोवळी सूर्यकिरण अंगावर पडत असताना समोरून एक चांडाळ आला. चांडाळ कर्म करणारा आला, चांडाळ आला याचा अर्थ नेलेले पशु ओढून नेणं, त्यांच्या अंगावरची कातडी काढणं आणि त्याचा एकूण अवतार पाहून आणि तो अगदीच आचार्यांच्या रोखांनी येत असलेला पाहून आचार्य म्हणाले, अरे अरे चांडाळा तुम्हाला स्पर्श करशील. तेव्हा तो चांडाळ म्हणाला की माझ्या स्पर्शाने तुमच्या ठिकाणी कोणतं अमंगळ घडेल असं आचार्यांना तो चांडाळ म्हणाला. जर माझ्या त्वचेचा तुमच्या त्वचेला स्पर्श झाला तर माझ्या त्वचेत जे आहे तेच तुमच्या त्वचेत आहे. पंचमहाभूतांची दोघांचीही त्वचा आहे आणि चैतन्याचा चैतन्याला जर स्पर्श झाला तर तुमचं चैतन्य आणि माझं चैतन्य वेगळं नाही असं चांडाळ म्हणाल्याबरोबर आचार्यांनी त्याचे पाय धरले. ते म्हणाले, असा बोध असलेला शिवस्वरूपच असला पाहिजे असं माझं बोध मला सांगतो. वर्तन करत असताना जरूर भेद असेल. दर्शनामध्ये भेद नसला पाहिजे. वर्तनाच्या ठिकाणी भेद संभवतो असं मी तुम्हाला म्हणेन. एक अस्वच्छ ज्याच्या कपड्याला देखील वास येतो आहे, ज्याच्या अंगाला देखील वास येतो आहे, असा मनुष्य इथे येऊन बसला तर वर्तनात जरूर भेद निर्माण होईल. तुम्ही सांगाल की बाबा जरा तुम्ही तिकडे बाजूला बसा असं होऊ शकेल. मनुष्य आहे, आरोग्य आहे, हायजीन आहे, पण दृष्टी मात्र समत्वाचीच हवी. अशा प्रकारचा बोध जो ब्राह्मण आहे आचार्यांसारखा, आचार्यांना माहीत होतं की आपण शुद्ध चरित आहोत, आपला देह शुद्ध पवित्र आहे, आपले विचार ब्रह्माशी तादात्म्य पावलेले आहेत, पण जेव्हा समोरची व्यक्ती अशा रीतीने म्हणाली तेव्हा एकदम जाग्यावर त्यांनी नमस्कार केला. कारण ब्रह्म हे निर्दोषच आहे, समत्वानेच भरलेला आहे सर्वत्र, म्हणून ते ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतात. न प्रवृषेत प्रियम प्राप्य, प्रिय झालं असताना जो फार प्रवृषेत म्हणजे अगदीच सुचत नाही प्रिय झालं तर, अशी मंडळी एखाद्या वेळेला तुम्ही पाहिली असतील. प्रिय घडलं तर काय करावं काय सुचत नाही असं होऊन जाण्याची शक्यता असते. झोप लागत नाही, जेवण जात नाही, किती आनंद असं त्या व्यक्तीला होतं. असं ज्याच्याबाबत होत नाही, कारण व्यवहारातल्या गोष्टी प्रिय आणि अप्रिय या समानतेने ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे त्यांनी या गोष्टींमध्ये समानतेने पाहणं, अलिप्ततेने पाहणं हे गरजेचं आहे, त्याला आनंद होईल. पण भगवंत म्हणतात न प्रवृषेत प्रियम प्राप्य, न उद्विजेत प्राप्यच अप्रियम, आणि अप्रिय प्राप्त झालेला असताना जो उद्विग्न होत नाही, स्थिर बुद्धी ही, स्थित प्रज्ञेची लक्षणं सांगितलेलीच आहेत. तिथं हेच लक्षण सांगितलेलं आहे, असंमूढ हो. मूढता ज्याच्या बुद्धीत अजिबात नाही, स्थिरता ज्याला प्राप्त झालेली आहे, ब्रह्मवित ब्रह्मणी स्थिता हा, असा ब्रह्मवित ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर राहतो. बाह्य स्पर्शेशु असत्तात्मा, बाह्य स्पर्शाच्या बाबत जो अनासक्त असतो, बाह्य स्पर्श फार विचित्र असतात. स्पर्श हा तर सगळ्या सुखांचा राजा समजला जातो. चांगल्या वस्त्राचा स्पर्श, चांगल्या आसनाचा स्पर्श, इथपासून ते सर्व प्रकारचे स्पर्श. ज्याच्या ठिकाणी स्पर्शाच्या बाबत आसक्ती नाही, बाह्य स्पर्श म्हणजे जिभेला होणारा उत्तम अन्नाचा देखील स्पर्श, जी स्वादवृत्ती आपल्या ठिकाणी असते ती जिभेच्याच ठिकाणी नाही तर सर्व इंद्रियांच्या ठिकाणी असते, आणि अस्वाद हे ब्रह्माचं, ब्रह्माच्या ठिकाणी मुरण्याचं लक्षण आहे, राहण्याचं लक्षण आहे. अजिबात आसक्त न होता बाह्य स्पर्श जो सहन करतो, विंदती आत्मनी यत सुखम, आत्म्याचा आत्म्याचं सुख जो जाणतो, बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी अनासक्त राहून स ब्रह्म योग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते, अक्षय सुखाला तो प्राप्त होतो. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते, कारण स्पर्शाने होणारे जे भोग आहेत ते आनंददायी वाटले तरी देखील अंततः दुःख योनय एवते, ते दुःखाकडे घेऊन जाणारेच असतात. आदी आद्यंतवंत कौंतेय, आदी आणि अंतत ते दुःखाकडेच घेऊन जातात. न तेषु रमते बुधाहा, म्हणून त्यांच्या ठिकाणी बुध म्हणजे बुद्धिमान रमत नाही. शक्नोती हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात, शरीर जोपर्यंत सोडलेलं नाही तोपर्यंत, प्राक शरीर विमोक्षणात जो सहन करू शकतो. शक्नोती हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोध याच्यातून निर्माण झालेले वेग जो देह सुटेपर्यंत, देह सोडेपर्यंत जो सहन करू शकतो. सहन करणं म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जिरवणं, बाह्य प्रगटीकरण होऊ न देणं. सयुक्त हा तो युक्त असतो, ससुखी नरहा त्याला सुख प्राप्त होतं. यहा अंतसुख हा जो आत असलेल्या सुखाशी एकरूप होतो, अंतराराम हा आतच, अंतर्यामीच आनंदाशी सुखाशी जो एकरूपता साधतो, तथा अंतरज्योती एवयहा त्याचप्रमाणे जी अंतरज्योती आहे, आत्मज्योती, त्या ज्योतिषी जो एकरूपता प्राप्त करतो, स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छती. आपण जो परमार्थ करतो तो परमार्थ आणि भगवंत ज्या प्रकारे परमार्थाबद्दल आपल्याला सांगतायत ते याच्यावरून आपल्याला किती मजल मारायची हे लक्षात येतं. आतच रमणारा अंतरारा महा, आतल्या सुखाशीच जो तादात्म्य पावलेला आहे असा, आणि आतल्या आत्मज्योतीशी जो समरस झालेला आहे असा, असा योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छती, ब्रह्म निर्वाणाला प्राप्त होतो आणि ब्रह्मभूत होऊन राहतो. लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषयहा क्षीण कल्मषहा, असा ऋषी ज्याची पाप अत्यंत क्षीण झालेली आहेत, असा ज्याचे दोष अत्यंत क्षीण झालेले आहेत, असा लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मनिर्वाणाला जाऊन प्राप्त होतो. छिन्नद्वैधा यतात्मानहा, ज्याची द्वैत बुद्धी पूर्णपणाने नाहीशी झालेली आहे, ज्यांनी आपल्या स्वतःला आवरून कसं घ्यायचं हे शिकलेला आहे. यत यती म्हणजे सर्व बाजूनी स्वतःला आवरून घेणारा, संन्याशाला यती म्हणण्याचं प्रघात आहे. यत आत्मानहा, सर्व इंद्रियांना जो आवरून घेतो, सर्व भूत हिते रतहा, आणि एवढं होऊन देखील सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी त्यांच्या हिताची बुद्धी ज्याच्या अंतःकरणात आहे, असा. काम क्रोध वियुक्ताना, काम आणि क्रोध यांच्यापासून जो मुक्त झालेला आहे. वियुक्त, कामक्रोधांची युक्तता एकरूपता ज्यांनी सोडलेली आहे. यतीनाम, असा यती यतचेतसाम, ज्यांनी आपलं मन चित्त आवरलेलं आहे. अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम, आत्म्याला जाणून ब्रह्म निर्वाणाला जो प्राप्त होतो, हे जीवनमुक्ताचं लक्षण 5व्या अध्यायामध्ये केलेलं नित्य स्मरणीय आहे. याच्यातल्या शेवटच्या श्लोकावर निरूपण करताना, म्हणजे काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम, आपला उद्देश नाहीये हे श्लोक पाहणं, हे कारण आपण सत्यभक्ती पाहतो आहोत. पण पार्श्वभूमी सांगतो आहे, जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले चेतीची ना. ज्यांनी विषयांपासून चित्त आवरून घेतलेलं आहे, आपुले आपण जिंतिले, आपणच आपल्यावर विजय मिळवलेला आहे, ते निश्चित जेथ सुतले चेतीची ना, ते ज्या ठिकाणी एकरूप होऊन गेले, बाहेरच्या जगतामध्ये येणंच ज्यांचं बंद झालं, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदानचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा, असं म्हणून भगवंत असं म्हणतायत की ते ऐसे कैसे निजाहले, या एवढ्या जीवनमुक्त दशेला ते कसे प्राप्त झाले, जे देहीची ब्रह्मत्व आले, देह असून देहामध्ये असून जे ब्रह्मबोधाला प्राप्त झाले, हे पुसेसी तरी अर्जुनाने विचारलेलं नाहीये. पण असं जर विचारशील तरी भले संक्षेपे सांगो, थोडक्यात मी तुला सांगतो. हा 5वा अध्याय अर्जुनाच्या प्रासंगिक अशा प्रश्नांनी निर्माण झालेला आहे. 4था अध्याय देखील अर्जुनाच्या प्रासंगिक प्रश्नांनीच निर्माण झाला. भगवंत बोलत असताना 3र्या अध्यायाच्या अखेरीला 2 शब्द भगवंतांच्या मुखातून आले. पहिला शब्द भगवंतांच्या मुखातून आला तो म्हणजे आत्मसंयम, आणि दुसरा म्हणजे विज्ञान. 3र्या अध्यायाच्या अखेरीला, आणि भगवंतांनी 4थ्या अध्यायाची प्रस्तावना केल्यानंतर आपणहून इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह. कोणता तो श्लोक? 3र्या अध्यायाच्या शेवटचा. तस्मात्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ काम आणि क्रोध यांच्यावर विजय मिळवण्यासाठी तू आधी इंद्रियांचं नियमन कर. पापमानम प्रजही हेनम ज्ञान विज्ञान नाशनम. हे ज्ञान आणि विज्ञान याचा विनाश करणारे पापी असे कामक्रोध जिंकण्यासाठी म्हणून तू आधी इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ. तू आधी इंद्रिय अवर आत्मसंयम कर. विनोबा असं म्हणतात की असं झाल्यामुळं दोन गोष्टी भगवंतांना सांगायच्यात की इंद्रियांवर विजय अर्थात आत्मसंयमन करायचं कसं. हा पुढच्या भगवद्गीतेचा खरं म्हणजे विषय हवा होता आणि ज्ञान आणि विज्ञान याच्याविषयीचं निरूपण हवं होतं. पण भगवंत बोलायला लागले आणि अर्जुनानी भगवंतांना असं विचारलं की असं कसं शक्य आहे की तू इतका अर्वाचीन आणि सूर्य प्राचीन आणि तिथपासून कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म आणि साधना असा या आणि अवतार रहस्य असा चौथा अध्याय गेला आणि हे आत्मसंयमन राहूनच गेलं सांगायचं. परत चौथ्या अध्यायाच्या अखेरीला योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संच्छिन्न संशयम याच्यातला संन्यास हा शब्द उचलला आणि अर्जुनानी परत संन्यास आणि कर्मयोग याची तुलना करणारा प्रश्न विचारला. परत आत्मसंयमन आणि ज्ञान विज्ञान सांगायचं राहूनच गेलं. अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देत राहिले. म्हणून या ठिकाणी संन्यास आणि कर्मयोग हे वरवर दोन दिसणारे मार्ग असले तरी एकाच ठिकाणी नेतात असं सांगून कोणत्या ठिकाणी नेतात त्या जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन प्रथम भगवंतांनी केलं जे आता आपण थोडक्यात पाहिलं. आणि हे पाहून भगवंतांनी आपणहूनच आत्मसंयमनाबद्दल थोडक्यात सांगतो असं म्हणून सांगायला सुरुवात केली. पाचव्या अध्यायाच्या अखेरीला स्पर्शान कृत्वा बही ही बाह्यांश चक्षु च एव अंतरे गृहो बाह्य स्पर्श बाहेरच ठेवून दोन भुवयांच्या आत दृष्टी ठेवून चक्षु च एव अंतरे भ्रुवो हो प्राणापानो समो कृत्वा प्राण आणि अपान श्वास गती ही सम ठेवून नासाभ्यंतरचारिणो आणि पुढे पुढे तर इतकीच मर्यादित नाकातल्या नाकात होईल इतका प्राण नियमित करून यत इंद्रिय मनो बुद्धी ही इंद्रिय मन आणि बुद्धी अत्यंत आवरून मुनीही मन देखील आवरून मोक्षपरायण हा मात्र या सर्व आवरण्याचा हेतू हा मोक्ष प्राप्त करणं हा ठेवून विगत इच्छा भय क्रोधा हा तो इच्छा म्हणजे काम भय आणि क्रोध यांच्यापासून विगत होतो बाजूला होतो आणि असा जो होतो तो यह सदा मुक्त एव सहा तो सदा मुक्त होतो तो नेहमीच मुक्त होतो. अशा प्रकारे ध्यानाची प्रक्रिया या दोन श्लोकांमध्ये सहाव्या अध्यायात जे सांगितले तेच या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि ही ध्यानाची प्रक्रिया सांगितल्यानंतर भगवंत असं म्हणतात की जो यस सदा मुक्त एव सहा जो मुक्त होतो भगवंत असं म्हणतात की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. अशा रीतीने तो मुक्त होतो म्हणजे काय होतं याचं वर्णन या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केलं. भगवंत असं म्हणतात की सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता तसंच सर्व लोक महेश्वरम सर्व लोकांमध्ये महान ईश्वर किंवा त्यांचा नियंता सर्व लोकांचा असा जो मी सुहृदम सर्व भूतानाम सर्व भूतमात्रांचा अहेतुक उपकार करता असा मी त्याला ते जाणतात आणि शांती प्राप्त करतात ते शांतीला जाऊन पोचतात. याचा अर्थ असा की तुम्ही जे ध्यानाला बसता आणि मन तुमचं अमन होतं मनाच्या अमनावस्थेनंतर मनाची अमनावस्था झालेली आहे हे समजणारा जो आहे त्याला ब्रह्मबोध होतो, आत्मबोध प्राप्त होतो. हा जो भोग ब्रह्मबोधाचा भोग घेणारा आहे तो ध्यानाला बसणारा नाहीये. सुधीर रामदास इथं बसलेला आहे तो ध्यानाला बसलेला आहे. आणि ही सगळी प्रक्रिया घडली तर ब्रह्मभोग घेणारा सुधीर रामदासी नसतो तर मी असतो असं भगवंत म्हणतात. सर्व यज्ञ आणि तप यांचा भोगता तत्वत मी आहे. त्या व्यक्तीला बोध होतो असं ते म्हणत नाहीत. हा बोध ज्याला होतो त्या ठिकाणी मी असतो. सर्व तपांचा भोग घेणारा मी आहे. सर्व यज्ञांचा भोग घेणारा मी आहे. याचं कारण मीच एकमेव आनंद रूप आहे. ब्रह्माचा भोग घेणारी व्यक्ती असूच शकत नाही. जर मन नाहीसं झालं आणि देहभाव नाहीसा झाला आणि ब्रह्मबोधाला तो प्राप्त झाला तर ब्रह्मच ब्रह्माचा बोध ब्रह्माचा आनंद घेतो. व्यक्ती नाही, त्या ठिकाणी व्यक्ती नाहीशी होऊन जाते. अशी एक विलक्षण गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगतात. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. सर्व लोकांचा महान ईश्वर असणारा जो मी सर्व लोकांचा अहेतुक उपकार करणारा उपकार करता असा मी. तो मात्र एवढी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या स्वतःचाच भोग आपण मोठ्या आनंदाने घेतो आणि त्याच्या ठिकाणी तो आनंदाने भोग घेतल्यानंतर शांतीच्या रूपाने त्याला स्वतःचा प्रत्यय येतो. ज्ञात्वा माम शांती मृच्छती तो परमशांतीला प्राप्त होतो. असा असा ब्रह्मबोध ब्रह्माने घेतल्यानंतर परत मन बुद्धी वृत्ती वर्तन करायला लागल्या तरी देखील ती शांती त्याला सोडत नाही. अशा रीतीने तो शांत स्वरूप होऊन जातो आणि ब्रह्मच ब्रह्माचा बोध घेतो, ब्रह्माचा भोग घेतो. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत त्या आता आपण वाचलेल्या आहेत मगाशी सुरुवातीला. आम्ही मागाहानं सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले, देहात असतानाच जे ब्रह्मभावनेला प्राप्त झाले ते येणे मार्गे आले म्हणून या, ते या मार्गाने आले. जेव्हा बोध होतो तेव्हा मकरंद वजांना बोध होत नाही, ब्रह्मच ब्रह्माचा भोग घेतो. ब्रह्मालाच ब्रह्माचा बोध होतो, मकरंद वज हे बाजूला पडतात. व्यक्ती शिल्लक राहत नाही. या मार्गाने आले म्हणून देहामध्ये असताना त्यांना ब्रह्मबोध होतो. आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर कर्मोनी हे पार पाचले ते तीही आपण ते करूनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचचे रूप होऊन ठेले. याच्यासाठी आपल्या स्वतःला निर्लेप करावं लागतं कर्मापासून, कर्मफळापासून, विषयापासून, इंद्रियांपासून, वृत्तींपासून, मनापासून, तर्कापासून. प्रपंचाचे घेतले माप मग साचचे रूप होऊन ठेले. मग तो जसा आहे तसा, एज इट इज, जसा जसा आहे तसा, जे सत्य आहे त्याचं रूप त्याचं स्वरूप तो होऊन राहतो. ऐसा योग युक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेशु. असा योग युक्तीचा उद्देश जेव्हा ऋषिकेशाने अर्जुनाला सांगितला तेथ अर्जुन तेथ अर्जुनु सुदंशु म्हणून चमत्काराला. अर्जुन सुदंशु भगवंतांच्या सांगण्याचा उत्तम दंश ज्याला झालेला आहे असा, आत ठसलेला आहे असा म्हणून चमत्काराला, म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. अरे अर्जुनाला बोध होत नाही, ब्रह्मालाच ब्रह्माचा बोध होतो. अर्जुनाला आनंद होत नाही, ब्रह्माची शांती ब्रह्माला मिळते. अर्जुन उरतच नाही असं अर्जुनाच्या लक्षात आलं म्हणून अर्जुनाला विस्मय वाटला. साधक वाट पाहत असतो की मला कधी बोध होईल, म्हणजे मकरंद वझे या माणसाला बोध कधी होईल. तिथं मकरंद वझे उरला नाही तरच बोध होणार.
म्हणून अर्जुनाला मोठा चमत्कार वाटला, विस्मयचकित अर्जुन झाला. ते देखील या कृष्णे जाणितले. अर्जुनाला विस्मय वाटलेला कृष्णाच्या लक्षात आला. अर्जुनाला आश्चर्य वाटलं हे कृष्णाच्या लक्षात आलं. मग हसोनी, मग श्रीकृष्ण हसले. अर्जुनाला मोठा विस्मय झाला. इथं अर्जुनाला स्वतःलाही विसरायला लागेल आणि ब्रह्मबोध अर्जुनाला होईल, ब्रह्माचा भोग मिळेल. म्हणजे आम्ही जो प्रयत्न करत होतो की मला बोध झाला पाहिजे तो मी उरत नाही. जसं मी श्रीमंत होतो, मी विद्यावान होतो, मी सत्तावान होतो, तसा मी होत नाही, त्या ठिकाणी मी उरत नाही. असं घडतं. असं अर्जुनाला समजून अर्जुन विस्मयचकित झाला हे जाणून भगवंत हसले. अर्जुनाला हे समजलं, हे भगवंतांनी जाणलं आणि भगवंत हसले आणि भगवंत म्हणाले, काही पा चित्त उवाईले ये बोली तुझे. तुझ्या चित्ताला आश्चर्य वाटलं की काय माझ्या बोलण्याचं. अहंकारानी स्वतःला बोध व्हावा. अहंकारानी याचा अर्थ अहंकाराचंच ते लक्षण, मी मी हे. तर हे जिथे शिल्लक राहत नाही, हे सांगितल्यानंतर तुझ्या चित्ताला आश्चर्य वाटलं की काय असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. तव अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणांचा रावो. तुम्ही परचित्त लक्षण दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्यामध्ये राव आहात, राजे आहात. तुमच्यासारखं कोण जाणू शकतो. भला जाणितला जी भावो मानसू माझ्या. खरंच मला असं वाटत होतं की अर्जुनाला आनंद झाला पाहिजे, अर्जुनाला बोध झाला पाहिजे. पण आपण माझ्या मानसींचा भाव भला जाणितला खरंच आपण ओळखला. म्या जे काही विवरोनी पुसावे. मी तुम्हाला काही विवरण करावं आणि विचारावं ते आधीच जाणितले देवे. जर संवाद चालू असेल आणि संवाद करत असताना ऐकणाऱ्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर जर संवाद करणारा नीट लक्ष देऊन असेल तर बोलत असतानाच काय परिणाम होतो ते समजतं. त्याच्यासाठी समोरचा बोलण्याची गरज भासत नाही. जे संवादात कच्चे असतात ते स्वतःच्या मनाचं धडाधड धडाधड बोलत असतात. या बोलण्याचा समोरच्या प्रतिक्रियेचा अंदाज त्यांना घेताच येत नाही. जे आपल्याला सांगायचंय ते जणू सांगून रिकामे होतात. त्याचा उपयोग फारसा होत नाही. अर्जुनाचं मानस बदलत जाणार आधीच भगवंतांना समजत होतं. म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणितले देवे. तरी बोलिले तेची सांगावे विवळ करूनी. तर तुम्ही आता जाणलंच आहे तर ते अजून स्पष्ट करून देवांनी सांगावं. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवहण्याहुनी पाय उतारा सोहोपा जायचा. तुम्ही जो अनुसारा म्हणजे मार्ग जो दाखवलेला आहे तो पोहून जाण्यापेक्षा ज्या ठिकाणी उतार आहे अशा ठिकाणाहून पाण्यातून जाणं जसं सोपं असतं तसं पोहून पलीकडे जाण्यापेक्षा पाय उतारा सोहपा जायचा. पायी पात्रातून चालत जाण्यासारखं, पाण्यातून चालत जाण्यासारखं सोपं मला भासत आहे. बघा की आत्मसंयमन हा जो विषय राहिलेला होता त्या विषयाकडं भगवंतांनी अर्जुनाला अशा रीतीने आणलं. जीवनमुक्ताची लक्षणं सांगितली आणि हा जीवनमुक्त अर्थात संन्यासी अथवा कर्मयोगी, तुम्ही जे काही म्हणायचं ते म्हणा त्याला, ते दोन्ही एकच आहेत. हा कर्मयोगी कर्म करता करता कर्मयोगी होत नाहीये. संन्यासी केवळ संन्यास धर्माचं आचरण करून संन्यासी होत नाहीये, तर तो ज्या मार्गाने संन्यासी होतो किंवा ज्या मार्गाने कर्मयोगी होतो, म्हणजे कर्मयोगाच्या अथवा संन्यासाच्या एकच असणाऱ्या जीवनमुक्ताच्या बोधाला प्राप्त होतो, ते कसं होतं हे सांगताना ध्यानाची प्रक्रिया सांगितली. आणि अर्जुन त्याला सोपा मार्ग म्हणतोय, कारण नुसता कर्मयोग हा आज्ञांसारखा आहे ना, ऑर्डर्स. सर्व ठिकाणी सर्व कर्म मला अर्पण करून कर. कोण मी, कसं भगवंतांना ओळखायचं, कुठं नेऊन अर्पण करायची, अध्यात्म चेतसा, आत्म्याशी एकरूपता साधून कोण आत्मा. आम्हाला तर मन बुद्धी आणि इंद्रिय एवढीच माहिती आहेत, आत्मा माहीत कुठे आहे. असं असल्यामुळं कर्मयोग जरी सांगितला तरी अवघड आहे. आणि संन्यास सोपा आहे, बोध झालेला नसताना वस्त्र बदलल्यामुळं मिळाला संन्यास. तत्वम पदार्थ चिंतन, फक्त आहार आदि जी कर्म आहेत ती कर्म सोडली तर सतत करत राहणं येतं. इंद्रियांच्या स्वाभाविक ओढी जाग्यावरच असताना, म्हणून संन्यास घेऊ शकता, कर्मयोगी सुद्धा राहू शकता, पण कर्मयोगी होऊन जीवन मुक्त होण्याचा मार्ग ध्यानातून जातो. संन्यासी घेऊ शकता, पण संन्यास घेऊन तत्व पदार्थ चिंतन करण्यासाठी म्हणून जी योग्यता आहे ती ध्यानानेच मिळवता येते. हा एक मार्ग ध्यानाचा भगवंतांनी म्हणून सांगितलेला आहे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारखिया अभोळा. आम्हाला भोळ्या भाबड्या लोकांना एकदम ज्ञान तर आम्हाला पचत नाही. एथ आहाती परी काही काळा तो साहोयेवर. इथं हा मार्ग आहे आणि काही काळानी ध्यान करून करून आम्ही तो प्राप्तही करू शकतो. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, म्हणून या ध्यानाचा अनुभव घ्यावा. विस्तरेल तरी सांगावा साध्यन तुझी. विस्तार होईल मान्य आहे, पण तुम्ही आता या ध्यानाविषयी आत्मसंयमनाविषयी साध्यंत सांगा. हे सगळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरं का. अर्जुन काही म्हणत नाहीये. कुठेही अर्जुनवाच्यावरचं विवरण नाहीये, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुन म्हणतोय भगवंतांना. पण हे संवाद ज्ञानेश्वर महाराजांनी इतके सुंदर रंगवलेत. म्हणून एक वेळ देवा, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, हात जोडून अर्जुन भगवंतांना म्हणतोय, तोची पडताळा घ्यावा, त्याचाच अनुभव घ्यावा असं आम्हाला आता वाटत आहे. विस्तरेल, जरा विस्तार होईल या बोलण्यामध्ये. युद्ध प्रसंगी बसलेले आहोत, पण सांगा, जाऊ देत. तरी सांगावा साध्यंतची, अगदी साध्यंत तुम्ही हा ध्यानयोग मला सांगा. तव श्रीकृष्ण म्हणती हो का. बघा कसं लिहिलंय, तुझा हा मार्गू गमला निका, तुला हा मार्ग आवडला, तरी काय जाहले. आई की जो का सुखे बोलो. तुला हा मार्ग आवडला, आवडला तर काय झालं, फारच सुंदर झालं. ऐक, मी तर अत्यंत आनंदाने तुझ्याशी बोलतो, तू ऐक, सुखे बोलो. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीसी. तू एवढं ऐकतोयस, ऐकून करायचं म्हणतोयस, तरी आम्हासीची वाणी काय अशी सांगावयाची. मग आम्हाला सांगण्याची कमतरता असण्याचं काय कारण. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आधीची चित्त मायेचे. अर्जुनाच्या ठिकाणी आधीच अत्यंतिक माया प्रेम श्रीकृष्णांना आहे. वरी निश जाहले पढी अंतयाचे. शिवाय जो आवडता आहे तोच म्हणतोय सांगा, हे निश झालं. आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी. सहाव्या अध्यायाचं वर्णन पाचव्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी अर्जुनाच्या करुणेने कारुण्य रसाची वृष्टी म्हणून सहावा अध्याय सांगितलाय असं बोललेत ज्ञानेश्वर महाराज. की नवया स्नेहाची सृष्टी, नवनवीन स्नेह अर्जुनाबाबत, नित्य नूतन असं जे स्नेह, त्या स्नेहाच्या जगतामध्ये हे नेणी, हे असो नेणीचे दृष्टी हरिजीवान. कसं हे सांगितलं मला कळत नाही, पण बहुतेक कारुण्य रसाची वृष्टी असं सांगितलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. की नवया स्नेहाची सृष्टी, जे अमृताची पिऊनी बोतली, ती प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. श्रीकृष्णांची स्थिती अशी झाली आहे की अर्जुनाच्या मोहामध्ये इतके गुंतून पडलेत अर्जुनाच्या प्रेमामध्ये की त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हेच आता श्रीकृष्णांना समजेन असं झालंय. जे अमृताची वोतली की प्रेमची पिऊनी मातली, ब्रह्मबोधानी परिपूर्ण आणि अर्जुनाच्या विषयीच्या प्रेमाने अत्यंत मत्त झालेले, परिपूर्ण झालेली अशी भगवंतांची दृष्टी अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. इथपर्यंत आपलं निरूपण झालं. सख्य भक्ती करता मी ज्या ओव्या अर्जुनाचं आणि भगवंतांचं एकमेकांमधले संबंध वर्णन करणाऱ्या सख्याच्या इथं शिष्य गुरु देखील आहेच. अर्थात जो सखा तो शिष्य आहेच. हे बहु जे जे जल्पी जेल तेथ कथेसी फाकू होईल, परी ते स्नेह रूपा न येईल बोलवरी. आता इथं कथा वाढणार, कथेचा विस्तार होणार, पण आता स्नेह इतकं भरून राहिलेलं आहे की कथेचा विस्तार झाला असं काही बोलता येणार नाही. जसं परवा चैतन्य महाराज बोलले आणि एवढा विस्तार झाला 2.25 तास. न येईल बोलवरी, पण याला काही बोल लावता येणार नाही विस्तार झाला म्हणून. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वर कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. म्हणून हा विस्तार वगैरे होईल, तर तो विस्तार हा विसरण्याच्याच योग्यतेचा. आणि तसाही तो ईश्वरू कवळावा कवणे, तो ईश्वर की जो ज्याला ज्याचं आकलन कोण करून घेऊ शकेल, तो कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. आपण केवढे आहोत हे आपलं आपल्याला देखील, ज्याला जाणता येत नाही एवढा विस्तारित असलेला. तरी मागील ध्वनिया तू मज गमला सावियाची मोही तू जे बलात्कारे म्हणतो परीस बापा माग ऐक ऐक असं मुद्दामून म्हणत होते त्याच्या तुलनेनी मला असं वाटतं की हा मोहित झालेला आहे माग बळजबरीने ऐक म्हणत होते पण इथं मात्र ऐकवतच राहिलेले आहेत अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल ज्या ज्या प्रकाराने ज्या ज्या पद्धतीने तुझं चित्त बोधाला प्राप्त होईल तसं तसं मी तुला सांगेन तो काहीसया नाम योगू तयाचा कवण उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ तो कोणता योग आहे त्याला योग असं नाव का पडलं त्याचा उपयोग काय आणि त्याचा अधिकार कोण अधिकारी कोण ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आघवेची पाही सांगेन आता ते आता सगळं मी तुला सांगेन तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणोनी श्रीहरी बोली जाईल तू चित्त देऊन ऐक असं म्हणून श्रीहरी जे बोलतील ते पुढारी कथा आहे ते पुढच्या अध्यायात सहाव्या अध्यायात कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू अर्जुनाशी संग संबंध न सोडता खरं योगामध्ये सगळे संघ नाहीसे होतात ना पण अर्जुनाचा संघ जसाच्या तसा ठेवून वर श्रीकृष्ण अर्जुनाला योगाचं निरूपण करतील तो काय प्रसंग झाला तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू तो प्रसंग व्यक्त करून सांगेन असं कोण म्हणतायत निवृत्तीदास अशी गंमत आहे खरही ज्ञानेश्वरी किती गोड या ज्ञानेश्वरीचं प्रयोजन हे आपलं जीवन खरंच केवळ परमार्थाकरता असावं असं जे समजतात आणि तसं जीवन जगू पाहतात त्यांच्याकरता हे अति अति लाभदायी आहे अति फलदायी आहे फार फार मोठा महोत्सव आनंद यात्रेचा करून आपलं आजचं हे केंद्र भरलेलं आहे चार वर्षातून एकदा आपण आनंद यात्रेला जातो पंढरपूरलाच जातो आहोत गेले तीन वेळेला 3, 7 आणि 11 पंढरपूरला आपण गेलो पण आपलं इथलं केंद्र जे आहे ते केंद्र खरं ते काही खरं नाही खरं नाही याचा अर्थ आपल्या सगळ्यांना उत्साह येण्यासाठी ते पुरेसं आहे ते जास्त चांगलं आहे आपण आपण कशा रीतीने उत्तम रीतीने कार्यक्रम पार पडले सर्वजण एका एका भूमिकेमध्ये येण्यासाठी एका दिशेने चालण्यासाठी एकत्र राहण्यासाठी ते खरंच चांगलं होतं त्याची आवश्यकता आहे पण खरंच चार वर्षातून एकदा एवढीच आवश्यकता आहे व्यक्ती म्हणून आपल्याला रोजच्या केंद्राची जेवढी आवश्यकता आहे तेवढी कशाचीच नाही या आनंद यात्रेमध्ये आपल्या सगळ्यांचा उत्साह भरभरून वाहत होता सर्व समित्या इतक्या इतक्या झटून काम करत होत्या सगळ्यांचा उद्देश एकच होता की हे आपण गुरु संप्रदाय धर्माचं काम करतो आहोत, सद्गुरूंकरता करतो आहोत आणि ते यशस्वी झालं पाहिजे. याच्यामध्ये काही साधन आहे अशा अंगाने आपण याच्याकडे पाहत होतो. ही ध्वनी क्षेपक व्यवस्था असो, शशांक महाजन इलेक्ट्रिशियन नाहीयेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, ते तिथं एम्प्लिफायरवर बसलेले होते. निवास व्यवस्थेकरता सुधीर पाटकरांना त्यांनी जे कष्ट घेतले ते अप्रतिम होते. या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या आत डोकावून पाहावं की आपण कशा कशा करता त्यांच्याकडे आग्रह धरला, तो योग्य होता का अयोग्य होता. मला माहित नाही काहीच प्रसंग, फक्त कानावर आलं की त्यांना खूप प्रसंगांना तोंड द्यायला लागलं. एक जिना चढायला साधक तयार नव्हता असंही घडत होत. मला खालीच पाहिजे असं म्हणत होता. प्रवचनाला एक जिना चढून येताना आपण चार दिवस राहण्याकरता देखील ऍडजस्टमेंट करण्याकरता काही साधक तयार नव्हते. त्यांना ओळखीच्या साधकांबरोबरच राहायचं होतं. हे साधक विश्वाचं लक्षण नाही, हे साधक विश्वाचं लक्षण नाही. थोडी जर गैरसोय झाली तर ती सहन देखील करता येत नाही. पण हे प्रसंग खूप अपवादाने घडले, हे सर्वांच्या बाबत घडले नाहीत. पण याचा अशा करता उल्लेख करतो की ज्यांनी असं वर्तन केलं त्यांनी सावध राहावं. हा परमार्थ नाही हे निश्चित. परमार्थामध्ये जे जे बसतं ते आपल्याला करायचं आहे, नाहीतर सात्विक करमणूक होईल. आपला परमार्थ ही सात्विक करमणूक होता कामा नाहीये. आणि आपल्या मनात ते नसेल तरी देखील आपण का प्रगती करत नाही त्याची या कुठल्या तरी कारणांमध्ये देखील गोष्टींमध्ये देखील कारण असण्याची शक्यता असते. बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था किती कष्ट घ्यावेत. गोळे काका आणि या सगळ्या मंडळींनी ते कष्ट घेतले. हे सर्व स्वामीजींचं कार्य यशस्वी व्हावं या एकाच हेतूनी प्रेरित झालेले होते. तिथं शंकराचार्य, अमळनेरकर महाराज, भानुदास महाराज, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, वाना उत्पात, जयंतराव देसाई अशी सगळी मंडळी आली. त्याच्यातली काही मंडळी अचानक आली. हे अचानक येणं जे आहे त्याच्यामध्ये देखील कृपाच आहे असं मला वाटलं. शंकराचार्य अचानक आले, अमळनेरकर महाराज अचानक आले, एका बोलवण्यावर अमळनेरकर महाराज आले. ते येतील याची खात्री नव्हती. दरवर्षी दरवेळेला आपण बोलवतो पण ते आतापर्यंत आले नव्हते. पण ते आले, मी येईनच पण शंकराचार्यांनाही बरोबर घेऊन येईन. हा आपल्या शिबिरावर झालेला भगवंतांचा अनुग्रह आहे असं मी समजतो. आणि दिंडीमध्ये जेव्हा विवेकनी एक विठाबाई माझे पंढरीचे आई, तेव्हा पावसाने आपलं मान वाढवलं. पाऊस जास्त वेगाने पडायला लागला. या शिबिराच्या अतिशय गोड अशा आठवणी, संप्रदायातले जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांची चरित्र आपण पाहिली. आपण कोणत्या कुळामध्ये सामील झालेले आहोत हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की केवढी मोठी मोठी चरित्र या जन्मामध्ये. आपण ही संधी घेऊ असं मी म्हणेन की लौकिक कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान, धनाचा अभिमान, पदाचा अभिमान, सत्तेचा अभिमान रूपाचा अभिमान कसले अभिमान सगळे अभिमान टाकून देऊ. याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगावाचोनी आणू नेणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी मनोभूमिका या जन्मात मागच्या जन्मात काय काय झालं असेल अनेक जन्मात ते झालं पण या जन्मात चालू जन्मात जर आपण अशा रीतीने राहिलो वागलो तर हा जन्म ही आपल्याला मोठी संधी आहे परमार्थाकरता. आणि हे मात्र निश्चित आपण त्या आनंद यात्रेपासून प्रेरणा घेऊन ठरवू शकतो. पंढरीनाथांचं दर्शन तर त्या दिवशी एकाच दिवशी सगळ्यांचं दर्शन ही योजना थोडीशी चुकली असं सुरेश बडव्यांनीच मला सांगितलं. मी तुम्हाला सल्ला दिला पण त्यांना कल्पना आली नाही. पण तरी देखील मोकळ्या वेळेला जाऊन प्रत्येकाने निवांत दर्शन घेतलं हे मला माहीत आहे. ते जर माहीत नसतं तर मात्र मला चुटकूट लागली असती. पण मला असं सांगून की माझं चुकलं असं सांगून सुरेश बडवे म्हणले की स्वामी काही काळजी करू नका सगळे लोक आपापल्या पद्धतीने जाऊन दर्शन घेत आहेत आणि शांत आणि छान दर्शन मिळतंय. पण तेही आपलं वैशिष्ट्य कार्यक्रमाशी कॉम्प्रोमाइज करून आपण दर्शनाला गेले नव्हतात. कार्यक्रमाला उपस्थित होतात दर्शनालाही जात होतात आपण त्याच करता तिथे गेलेले होतो. विश्रांतीच्या वेळेला तुम्ही विश्रांती घ्यायची की दर्शनाला जायचं हे तुमच्यावर होतं. त्यामुळे प्रत्येकाला कोणालाच त्या पंढरीनाथांनी काही उणं पडू दिलं नाही. त्यांचं दर्शन देखील त्यांच्याच कृपेने त्यांच्याच इच्छेने प्रत्येकाला समाधानासारखं झालं. आपण त्या यात्रेच्या स्मृती योग्य रीतीने आपल्या अंतःकरणात ठेवून पण नित्यनियमच खरा या पद्धतीने आपण आपली वाटचाल अजून बिगी बिगी करू म्हणजे झालं. तीच गरज आहे आपली. आणि अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी आताच ओव्या आल्या मग आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. सर्व संप्रदायच आपल्याला चालवतो आहे पूर्वसुरीच संप्रदाय चालवतात अशी माझी श्रद्धा आहे. माझ्या वाणीला येणारं तेज माझ्या वाणीला येणारी शुद्धता माझ्या वाणीला असणारा प्रसाद हा माझा नाही मला माहिती आहे. असं असल्यामुळं संप्रदाय संप्रदाय तत्वत चालवत असतात. संप्रदायिक महापुरुष सिद्ध पुरुष होऊन गेलेले त्या तऱ्हेने वाटचाल मलाही करायची आहे आणि आपल्यालाही करायची आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या ध्येयाच्या दिशेने सतत अग्रेसर राहू म्हणजे झालं. हरिओम हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय.